आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी भारतानं अडवलं. सलाल धरणाचे दरवाजेही बंद. भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रील करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. बारावीच्या परीक्षेत 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाची निकालात बाजी. राज्य मंत्रिमंडळाची आज अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं बैठक. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी. जलतरणात आदिती हेगडेची सुवर्णपदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरच्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. सलाल धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. तसंच झेलम नदीवरच्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 22 एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानबरोबरचा सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 1960 हा करार करण्यात आला होता. या करारामुळे जवळजवळ निम्म्या पाकिस्तानला पाणीपुरवठा केला जातो. बागलिहार धरणावरूनही भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना उद्या म्हणजे 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजेच युद्धसज्जता सराव करण्याचे आदेश दिले आहेत. हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरन वाजवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून हा सराव करण्यात यावा. तसंच नागरी सुरक्षिततेचं महत्व लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गासह नागरिकांना सुरक्षिततेचं प्रशिक्षण द्यावं असंही गृहमंत्रालयानं या आदेशामध्ये म्हटलं आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर याबाबत काल सुनावणी होणार होती. मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर होईल असं सांगून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पुढची तारीख दिली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. ऐकूया त्याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
12वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातील 9 विभागीय मंडळातून 14,17,969 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13,02,873 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा 1.49% निकाल घटला आहे. या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 94.58% इतकी आहे, तर 89.51% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक असून यात 96.74% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा असून त्याची टक्केवारी 89.46% इतकी आहे. शाखा निहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक असून यात 97.35% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून येत्या जून आणि जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तसंच या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी आजपासून ते 20 मे दरम्यान अर्ज करता येणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले.
बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचारातून मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळातर्फे ऑनलाईन समुपदेशन सेवा दिली जाते. यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं शासकीय मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल व्यक्त केला. टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं काल त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी हा प्रशिक्षण आठवडा कालपासून येत्या 9 मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. काल पहिल्या दिवशी प्रभावी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर प्रभू गौर गोपालदास यांनी मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 9 मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं होत आहे. ऐकूया त्याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या बैठकीच्या निमित्ताने राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडी या ठिकाणी येत आहे. राज्य सरकारने या बैठकीची तयारी पूर्ण केली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोंडी येथील कार्यक्रमाबरोबरच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. तसेच विश्रामगृहाचे उद्घाटनही यावेळी पार पडणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या संकल्पनेतून ही मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी होत असून अहिल्याबाई होळकर यांच्या 30 शताब्दी वर्षाच्या निमित्ताने चोंडी येथील विकास आराखड्याचा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध प्रश्न या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्याच्या हिताच्या निर्णयाबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय या निमित्ताने व्हावेत अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन द्यायला नकार देण्याऐवजी आपल्या मागण्या सरकारकडे येत्या 7 दिवसात मांडाव्यात, त्यांना सर्वोत्तम मोबदला देण्यास सरकार तयार आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसंच स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाच्या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित 7 गावातल्या शेतकऱ्यांबरोबर बावनकुळे यांनी काल सुमारे 2 तास चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजून घेतलं, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि प्रकल्प क्षेत्रातले भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग महिला आणि बाल रुग्णालयातले वैद्यकीय अधिष्ठाता डॉ प्रमोद वालावलकर यांचं काल संध्याकाळी राहत्या घरी दुर्धर आजारानं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. आपल्या निरपेक्ष सेवेनं त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रुग्णांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं वैद्यकीय क्षेत्रातलं एक सेवाभावी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आता क्रीडावृत्त. 7व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात अदिती हेगडे हिनं सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य अशी 7 पदकं मिळवली. तिरंदाजीसह मल्लखांब प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाकडे वाटचाल कायम राखली आहे. तिरंदाजीत महाराष्ट्राचे 7 खेळाडू पदकासाठी भिडणार असून त्यातली 6 पदकं निश्चित आहेत. मल्लखांबामध्येही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खो खोमध्ये पंजाबचा 58-9 अशा गुणांनी धुव्वा उडवून महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आज वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा मुकाबला गुजरात टायटन्सची होणार आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जालना, नाशिक, अहिल्यानगर, वाशिम, परभणी, बीड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये या पावसानं गारपिटीसह हजेरी लावल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. काही भागात या पावसानं आंबा आणि कांदे पिकाचं नुकसान झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यातल्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी भारतानं अडवलं. सलाल धरणाचे दरवाजेही बंद. भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रिल करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. 12वीच्या परीक्षेत 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाची निकालात बाजी. राज्य मंत्रिमंडळाची आज अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं बैठक आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी जलतरणात अदिती हेगडेची सुवर्णपदकाची कमाई. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.